फोटो लगाकर सौ सौ बार देखे, उसकी पूजा करे या फिर पिटाई करे, ऐसे भी कुछ लोग होते हैं। दो तरह के दो लोग यार दुनिया में होते ही है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ बातें आपकी चल रही हैं MH935 में। और जो मैंने आपसे कहा था ना कि यार ये जो ऐसे लोग होते हैं दो दो तरह के, उनमें से कुछ हमारे पड़ोसी भी होते हैं। म्हणजे आपल्या शेजाऱ्यांच्या बाबतीतल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात आणि कुठल्या गोष्टी आवडत नाहीत, याबद्दल आपले नांदेडकर अगदी भरभरून बोलतायत, काय म्हणणं आहे त्यांचं?
आमच्या शेजारचे खूप चांगले आहेत तसे, तर एक जण आहेत आमच्या, तर ते काय करतात, भयंकर पाणी वाया घालतात मॅडम। बोर आहे त्यांच्याकडे एवढं भयंकर, नाही काय उन्हाळा चालू होता, दुष्काळ चालू होता आणि सगळे लोक भांडी घेऊन इकडे तिकडे फिरत होते गल्लीतले, पण ते दुसऱ्याला फक्त एका दोघाला नाही का पाणी द्यायचे, मग बाकी नुसतं मग रस्ते धुवायचे, नंतर गाड्या धुवायचे दर रोज। हा हे वाईट आहे। नंतर वरची टाकी भरून जात होती, उलटून नाही का पूर्ण छतभर पूर्ण पाणी होऊन नाही का बाहेर टपकत होतं, एवढं पाणी वाया घालत होते। ही गोष्ट आवडत नाही मला त्यांची। आणि एक जण आहेत नाही का, त्यांच्या मुली वगैरे आहेत, ते मस्त छान आहेत, अभ्यास वगैरे छान करतात, आपल्याला टापटीप राहतात आणि इतर कोणाला बोलत नाही करत नाही। झाडे लावणे किंवा रोपं लावणे किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज जसं की नाही का शिलाई वगैरे, हे ज्या गोष्टी मस्त करत राहतात, तर ह्या गोष्टी मला, ह्या दोन गोष्टी खूप मस्त वाटतात।
आय विश जे कोणी ऐकत असतील जर का आता शेजारचे, तर ते समजून घेतील की कुठला आपल्या बाबतीत बोललं गेलंय म्हणून।
हा 100, त्यामुळेच म्हणलं हे नाव घेणार नाही त्यांचं,
ते कळून जाईल त्यांना आता।
ओके,
कसं आहे ना, जर का शेजाऱ्यांची तारीफ करायची असेल तर नक्कीच नाव घेऊन सांगा, पण हा तारीफ करायची नसेल, काहीतरी असं सांगायचं असेल की जे चांगलं नाही आहे त्यांच्या बाबतीतलं, तर मग नाव नाही घेतलं तरी चालेल, पण कॉल करून सांगा की तुमच्या शेजाऱ्यांच्या बाबतीतली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते आणि कुठली अशी आहे जी आवडतच नाही बिलकुल। 9607007935 माझा नंबर आहे, पटकन डायल करून सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी जारी है, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।